नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अगमशिष्य मे रश्मिश्च मेधाभ्यश्च मेधिपतिश्च मे उपागमशिष्य मेऽन्तर्यामश्च मैन्द्रवायवश्च मे मैत्रावरुणश्च माश्विनश्च मे प्रतिप्रस्थानश्च मे शुक्रश्च मे मन्थी च माग्रयणश्च मे वैश्वदेवश्च मे ध्रुवश्च मे वैश्वानरश्च मा ऋतुग्रहाश्च मे तिग्राह्याश्च मैन्द्राग्नश्च मे वैश्वदेवश्च मे मरुत्वतीयाश्च मे माहेन्द्रश्च मा आदित्यश्च मे सावित्रश्च मे सारस्वतश्च मे पौष्णश्च मे पात्नीवतश्च मे हारियोजनश्च मे इद्मश्च मे बर्हिश्च मे वेदिश्च मे धिष्ण्याश्च मे सृचश्च मे चमसाश्च मे ग्रावाणश्च मे स्वरवश्च मे उपरवाश्च मे धिषवणे च मे द्रोणकलशश्च मे वायव्यानि च मे पूतभृच्च मे आघवनीयश्च मे आग्नीध्रं च मे हविर्धानं च मे गृहाश्च मे सदश्च मे पुरोडाशाश्च मे पचताश्च मे वभृतश्च मे स्वगाकारश्च मे।
श्रीराम परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंदादा लिमये आपल्याला सांगणार आहे। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ परमहंस सद्गुरु स्वामी मकरंद कालच स्वामीजींचा तारखेच्या अंगाने पुण्यस्मरणाचा दिवस होता। 30 जुलै 1996 या दिवशी स्वामीजींनी देह ठेवला। आपण त्यांच्या पुण्यस्मरणाचा दिवस तो गुरुपौर्णिमेचा दिवस असल्यामुळे गुरुपौर्णिमेला साजरा करतो। स्वामी माधवनाथांच्या लीलाचरित्रातला एक महत्वाचा अध्याय म्हणजे त्यांच्या कृपेचं साधकांच्या हृदयात झालेलं संक्रमण। सोहम ध्यान साधनेला सर्वस्व मानणाऱ्या नाथ संप्रदायाच्या पठडीमध्ये श्री गुरु आपल्या शिष्याला सप्रभव असं योगाचं दान देतात। तथापि ही प्रक्रिया अत्यंत गुप्त अप्रगट पद्धतीने घडत आली आहे। स्वामीजींच्या चरित्रात मात्र हा संकेत किंचितसा बदलला असावा। न जाणो पूर्वसुरींच्या प्रबळ संकल्पाचा सुद्धा तो परिणाम असू शकतो। 1980 सालातला जून जुलैचा सुमार असावा। स्वामीजींच्या कृपेनी काही भाग्यवान साधकांना उन्मनित स्थितीचा अनुभव यायला लागला, ज्याला ट्रान्सेंडेंटल स्टेट किंवा भावावस्था असं म्हटलं जातं, किंवा काही वेळेस निर्विचार अथवा शून्यावस्था असंही संबोधलं जातं। ती ध्यानातली सखोल स्थिती स्वामीजींच्या सामर्थ्यांनी काही साधक अनुभवू लागले। ज्या प्रभावी पद्धतीने स्वामी साधकांमध्ये प्रबोध करत होते आणि ज्या तीव्र संवेगांनी तरुण साधक साधिका स्वामीजींच्या ठाई समर्पित होत होते, तो कालावधीच मोठा पवित्र म्हटला पाहिजे। साधनेबद्दलचा स्वामीजींचा आग्रह, सोहम ध्यानाचं अतिशुद्ध मार्गदर्शन, नित्य व्यवहारकाळी सोहम भाव राखण्याबद्दलचं प्रोत्साहन या सर्वाच्या एकत्रित परिणामामुळे म्हणा किंवा स्वामी माधवनाथांच्या अंगानी होणाऱ्या सहज शक्ती संक्रमणामुळे म्हणा, त्या सुमाराला साधक ट्रान्समध्ये जाण्याचं एक विलक्षण पर्व सुरू झालं. नियमाने ध्यानाला बसणारा साधक किंवा साधिका पाहता पाहता खोल ध्यानात लीन होऊन जाईल. बरेचदा कपाळाला आठ्या पडत असत, डोळे आणि श्वास ऊर्ध्वमुख होत, मान देखील किंचित वर उचलली जात असे. एरवी चंचल असणारं मन एकदम शांत स्थिर व्हायचं. मनातले विचारांचे ढग कुठल्या कुठे निघून जात. बाहेरून येणाऱ्या आवाजांचा मनावर प्रतिसाद उमटेनासा होईल. प्रखर साक्षीत्वाची जाणीव चिदाकाशात प्रगटत असे. काही साधकांच्या बाबतीत अनेक प्रकारांनी देहाच्या क्रिया देखील होत असत, तर काही साधक प्रगाढ शांत अवस्थेत बसत असत. मला आठवतं तसं एका सोमवारी भागेश्वर निवासातल्या स्वामीजींच्या घरी काही साधिका साधनेसाठी जमल्या होत्या. त्यावेळी प्रथम सद्भक्त कांचनला ट्रान्सची अवस्था प्राप्त झाली. त्या दिवशी कांचन ध्यानाला बसली ती अत्यंत अविचल स्तब्ध होऊन गेली. बाह्य जगताचं भान जवळपास लोपून गेलं. स्वामीजींनी तिची ती अवस्था त्वरित ओळखली. त्यांनी खुणेनीच सर्व साधिकांना शांत राहण्यास सांगितलं. त्यांना प्रचंड समाधान वाटत होतं. केंद्राची वेळ संपून गेली तरी कांचन तशीच निश्चल बसून राहिली होती. पुढे अर्ध्या पाऊण तासांनी मातोश्री सरलाताईंनी अत्यंत प्रेमाने पाठीवरून डोक्यावरून हात फिरवून तिला सावध केलं. हा प्रसंग घडला त्यावेळी आम्हा मुलांपैकी तिथे कोणीच नव्हतं, परंतु मंगळवारी दुकानात आणि त्या दिवशी रात्रीच्या प्रवचनानंतर स्वामीजींनी आम्हा सर्वांना हे सांगितलं. ते म्हणाले, काल संध्याकाळी कांचन ध्यानाला बसली आणि एकदम ट्रान्समध्ये गेली. एखाद्या मूर्तीसारखी शांत बसून होती. भाग्यवान जीव आहे. स्वामीजींना कोणी साधिका म्हणाली, हे सर्व तुमच्या कृपेमुळे घडलं स्वामी. त्यावर ते म्हणाले, हे सर्व बसले आहेत ना, ज्ञानोबा स्वरूपानंद, त्यांच्यामुळे सगळं होत असतं, मी काहीच करत नाही. अतीव कृतज्ञतेने त्यांनी देव्हाऱ्यातल्या माऊलींकडे आणि स्वरूपानंदांकडे दृष्टिक्षेप टाकला. पुढे म्हणाले, पूर्वी ते संचित ये जन्मींची कमाई तिसरी ती पाही गुरुकृपा, असं माऊली म्हणतात ते अगदी खरं आहे. बारामतीची सरळ बाबर सुद्धा अशीच दुकानात येऊन ध्यानाला बसून ध्यानाला म्हणून बसली आणि एकदम शांत होऊन गेली. मोठ्या भाग्यांनी ही उन्मनी अवस्था प्राप्त होते. आणि त्यानंतर प्राजक्ताच्या झाडावरून एकामागून एक फुलांचा वर्षाव व्हावा तसे साधक साधिका ट्रान्समध्ये जायला लागले. मकरंद वझे, विजय, सुजाताताई सप्रे, संजीवनी भवाळकर, सुनील तावरे, पंकज इत्यादी साधकांना स्वामीजींच्या संकल्पानी उन्मनी अवस्था चाखायला मिळू लागली. सुनील तावरे जेव्हा ध्यानात ट्रान्समध्ये जात असे त्यावेळेस त्याचा देहभाव अक्षरशः गळून पडत असे. त्याच्या शरीराच्या अतिशय वेगवान हालचाली होत असत. मला आठवतं एक दिवस तो ब्युटी क्लॉथ स्टोअर्समध्ये आला, स्वामीजींच्या पायावर डोकं टेकवलं आणि त्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या. आम्ही दोघा तिघांनी त्याला स्वामीजींच्या चरणांपासून कसं बसं दूर केलं. स्वामीजी अत्यंत कौतुकाने त्याच्याकडे बघत होते. त्याला उचलताना मी करत असलेला धसमुसळेपणा स्वामीजींना आवडला नाही. त्यांनी मला खुणेनेच हळुवारपणे त्याला आवर असं सांगितलं. त्याला काउंटरच्या आत बसवल्यावर देखील त्याच्या हातांच्या जोरदार हालचाली चालूच होत्या. त्याला इजा होईल या काळजीने स्वामींनी त्याला थोपटून थोपटून जागं केलं. पुढे तो दुकानात आला की स्वामीजी त्याला काउंटरच्या बाहेरच्या मोकळ्या जागेतच बसायला सांगत. त्याच्या पुढे मागे डावीकडे उजवीकडे दुकानातल्या नव्या कोऱ्या सोलापुरी चादरींचे गठ्ठे, ब्लँकेट्स असे ठेवत आणि स्वतः त्याच्याजवळ उभे राहत किंवा आमच्यापैकी कोणाला तरी त्याला सावरण्यासाठी उभं करत असत. त्यांना त्याच्या या अवस्थेविषयी विचारलं असताना ते म्हणाले, एखाद्या साधकाच्या बाबतीत असं घडू शकतं, त्याचं या हालचालींवर काहीच नियंत्रण नसतं. शक्ती आज जागृत होते ती कशी व्यक्त होईल याचा काहीही नियम नसतो. परंतु कालांतराने अशा साधकांनी विवेकपूर्ण साक्षीत्वानी शांत बसण्याची गरज असते. खरोखरच स्वामीजी म्हणत होते त्याप्रमाणे, काही महिन्यांनी काही वर्षांनी सुनीलदादांचं ध्यानाला बसणं खूप शांत होत गेलं. स्वामीजी कौतुकाने त्याला दंगा महाराज म्हणत असत. आम्ही सर्वांनीच काही दिवस त्याचं दंगा महाराज हे नाव प्रचलित केलं. असाच एकदा दुकानात सुनील ध्यानाला बसला असताना कापड घेण्यासाठी एक भगिनी स्वामींकडे आल्या. काउंटरच्या आतून स्वामीजी त्या भगिनींशी बोलत होते. बोलता बोलता आपल्या डाव्या हाताला चादरींचे गठ्ठे पुढे मागे लावून ध्यानस्थ बसलेल्या दंगा महाराजांना त्या बाईंनी बघितलं आणि एकदम दचकल्या. घाबरून स्वामीजींना त्या म्हणाल्या, काय हो बाळासाहेब, काय झालं या मुलाला? स्वामीजी शांतपणे उत्तरले, काही नाही, ध्यानाला बसलाय तो. त्या अजून अस्वस्थ झाल्या. अहो पण हे काय होतंय त्याला? स्वामीजी निर्विकारपणे सांगत होते, आनंदाचे लाडू खातोय. त्या भगिनींची चिंता आता शिगेला पोचली. त्यांनी विचारलं, पण हा बरा आहे ना, याला काही झालं नाही ना? आता मात्र स्वामी हसायला लागले. ते म्हणाले, तुम्ही काहीही काळजी करू नका, तो खूप आनंदात आहे. त्याला उन्मनावस्था लाभली आहे, त्याचं काही वाईट झालेलं नाही. त्या बाई स्वतःशीच पुटपुटत होत्या, नको ग बाई, असलं काही होणार असेल तर ध्यानच नको करायला. स्वामीजींनी ते ऐकलं आणि मिश्किलपणाने त्यांना म्हणाले, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला असलं काही होणार नाही, पण ध्यानाला बसल्याशिवाय तुम्हाला हे कळेल तरी कसं? तिथे जमलेल्या साधकांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर काही दिवसांनी भागेश्वर निवासच्या गच्चीत एका संध्याकाळी आईस्क्रीमचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मला वाटतं सद्भक्त राधिका नोकरीत कन्फर्म झाल्यानिमित्त सर्व मुलामुलींना आईस्क्रीम द्यावं असं स्वामीजींनी ठरवलं. त्यानुसार सप्रेकाकांच्या ओळखीच्या आईस्क्रीमवाल्याचे मोठे मोठे पॉट्स आणले होते. स्वामीजी सरलाताई खुर्चीवर मधोमध बसले होते आणि आम्ही 20-25 जण त्यांच्या भोवती सतरंगीवर बसलो होतो. आईस्क्रीमचा कार्यक्रम असला तरी स्वामीजींनी केवलम करुणाकारम पासूनच्या सर्व प्रार्थना म्हटल्या. त्या प्रार्थना ऐकतानाच सुनील खोल ध्यानात गेला आणि त्याच्या जोरदार क्रिया व्हायला सुरुवात झाली. मी त्याच्या शेजारीच बसलो होतो. मला स्वामीजींनी त्याला सावरण्यासाठी त्याच्याजवळ उभं राहायला सांगितलं. मी आज्ञाधारकपणे उभा राहिलो, पण या महाराजांची भावावस्था काही उतरायला तयार नव्हती. आम्हा दोघांसमोरचं आईस्क्रीम तसंच आमची वाट बघत वितळून जात होतं. स्वामीजी मध्येच त्याच्या ध्यानमग्न आणि माझ्या चिंतामग्न मुद्रेकडे मिश्किलपणाने बघत होते. अखेरीस 10-15 मिनिटांनी सुनील भानावर आला. स्वामींनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले, दंगा महाराजांमुळे तुझं आईस्क्रीम बुडलं. आणि खळखळून हसायला लागले. मला हसावं की रडावं ते कळेना. मुकाट्यानी पुढ्यातला आईस्क्रीम खायला सुरुवात केली.
त्या भगिनी स्वामीजींना सुनील दादांच्या एवढ्या जबरदस्त हालचाली पाहून असंही त्या संभाषणात एकदा म्हणाल्या की देव देखील एखाद्याचं कसं करतो ना. ये अभिजित अभंग.
पडिले दूरदेशी पडिले दूरदेशी मज आठवे मानसी मज आठवे मानसी पडिले दूरदेशी मज आठवे मानसी मज आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी पडिले दूरदेशी दिनु तई सिरजनी दिनु तई सिरजनी जाली गे माये दिनु तई सिरजनी जाली गे माये अवस्था लावो न गेला अवस्था लावो न गेला अजूनी तुकान ये पडिले दूरदेशी मज आठवे मानसी मज आठवे मानसी गरुड वाहना गंभीरा ये गदा तारा गरुड वाहना गंभीरा ये गदा तारा बाप रखुमा देवी बरा बाप रखुमा देवी वरा श्री विठ्ठला विठ्ठला श्री विठ्ठला पडिले दूरदेशी मज आठवे मानसी मज आठवे मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी पडिले दूरदेशी मज आठवे मानसी मज आठवे मानसी मज आठवे मानसी
जसा दिवस तशी रजनी दिवस आणि रात्र दोन्ही मध्ये एक सारखीच तळमळ ज्ञानेश्वर महाराजांच्या या विराण्या जीवानी शिवाकडे शिवस्वरूपाचा बोध होण्यासाठी जे तळमळणं आहे ते तळमळणं व्यक्त करणाऱ्या उभ्या आहेत त्या विरहिणी आहेत. त्या लिहिताना त्यांना विरहिणी कशी तळमळते त्या संकल्पनेचाच आधार घ्यायला लागला. आपल्या वल्लभापासून दूर असलेली विरहिणी आपले वल्लभ पडले परदेशी आणि इथं मनामध्ये मात्र केवळ त्यांची आठवण. त्यांची आनंददायी आठवण याच्या खेरीज दुसरा काहीही मनाला चाळणार नाही आणि त्यामुळं अस्वस्थता अजून अजून वाढत जाते. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या विरहिण्या किंवा समर्थांची करुणाष्टक जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी तळमळ निववी रे राम कारुण्य सिंधू षड रिपु कुळ माझे तोडियाचा समंधू. जीवाला परमात्म दर्शनाची लागलेली जी ओढ असते ते ओढ या अशा प्रकारचे श्लोक अथवा विरहिण्या सूचित करतात दाखवतात. आपल्यापाशी ही काही एक तळमळ निश्चित असते. ती तळमळ हे संतांकडून व्यक्त झालेले भाव ऐकले की अजून वाढते देखील. आणि जेव्हा संतांना अशी तळमळ लागते तेव्हा तो आदर्शही त्यांच्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो. जीवाला शिवस्वरूपाचा भोग या खेरीज साधकाची काही अपेक्षा नसते. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुः व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर न बंधः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. अशा प्रकारची बोधाची उंची गाठणं हे साधकाचं ध्येय राहत. इथे एक प्रश्न आलेला आहे. खूप दिवसांपासून एक अस्वस्थ करणारा प्रश्न मनात येतो आहे. स्वामीजी परमार्था व्यतिरिक्त इतर ज्ञानांच्या बाबत तो विषय पूर्णपणाने समजला तर प्रत्यक्ष तो व्यवहारात वापरताना एक प्रकारचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स वाटत राहतो. तसेच परमार्थातील साधनेविषयी देखील होते ना. पूर्वी स्वामी माधवनाथांनी सहजपणे सांगितलेले शब्द आपल्याकडून घडणाऱ्या श्रवणामुळे आता जास्त स्पष्टपणे समजत आहेत. स्वामीजींना नक्की काय सांगायचे आहे आणि आपल्याला नक्की कशी वाटचाल करायची आहे कुठपर्यंत दूर पोहोचायचं आहे हे आता अधिक स्वच्छपणे समजते आहे. हा कॉन्फिडन्स असणे योग्य आहे की नाही कधी कधी वाटते. हा कॉन्फिडन्स अहंकाराकडे तर झुकत नाहीये ना. कारण अहंकार आला की आजवर स्वामीजींनी दिलेले सर्व काही एका क्षणात कुठेतरी हरवून जाते हे जाणवते. स्वामीजी आत्मविश्वास आणि अहंकार याबाबत परमार्थातील सीमारेषा आम्ही कशी ओळखायची. शिवाय अहंकाराकडे जाऊ नये यासाठी काय दक्षता घ्यायची. असे काही आपल्याबाबत घडते आहे असे जाणवले की आपोआपच आपण सद्गुरूंपासून, त्यांच्याबद्दलच्या तरल भावापासून, श्रद्धेपासून, त्यांच्याविषयीच्या ईश्वरी भावापासून हळूच नकळत दूर जातो आहोत हे कळते. त्यामुळे कमालीची अस्वस्थता येते. त्या अस्वस्थतेमुळे नित्याची साधना, व्यवहार इत्यादी सर्वांमध्येच रस नाही असे वाटून निगेटिव्ह फील येत राहतो. कृपया मार्गदर्शन करावे ही कळकळीची प्रार्थना. अशा प्रकारचा प्रश्न आहे. परमार्थ व्यतिरिक्त इतर ज्ञानांच्या बाबत तो विषय पूर्णपणाने समजला तर प्रत्यक्ष तो व्यवहारात वापरताना एक प्रकारचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स वाटत राहतो. परमार्थामध्ये आणि इतर ज्ञानांमध्ये काही फरक आहे. इतर ज्ञान जी आहेत ती इतर ज्ञान आपल्या बुद्धीमध्ये होत राहतात, बुद्धीला ती समजतात आणि बुद्धीला ती ग्रहण झाली की ते ज्ञान आपल्याला झालं असं धरलं जात आणि ते भौतिक असल्यामुळं आपल्या आपल्या क्षेत्रात असणारं परिपूर्ण ज्ञान बुद्धीने ग्रहण झालं की आपण ते त्या आत्मविश्वासाने निश्चितच वापरू शकतो. परमार्थामध्ये नुसतं बुद्धीला ग्रहण होऊन चालत नाही. परमार्थामध्ये ते वृत्तीवर आरूढ होणं गरजेचं राहतं. तुमच्या पेशी पेशीची तशी भावना त्या ज्ञानाच्या बाबत असणं गरजेचं राहतं. त्याला वेळ लागतो पण ते देखील होतं. ते जेव्हा होतं तेव्हा इतर ज्ञानांच्या बाबत जे होतं की एका आत्मविश्वासाने ते ज्ञान वापरलं जातं तसंच परमार्थ ज्ञानाचं देखील होतं. मी स्वामीजींना पाहिलंय. स्वामीजी अत्यंत आत्मविश्वासाने परमार्थाचं ज्ञान अनुभवत होते, वापरत होते आणि त्यांच्या अंगोपांगातून ते व्यक्त होत होत. ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात सद्भाव जीवगत बाहेरी दिसती भाकत स्फटिक गृहींचे डोलत दीपू जैसे. परमार्थामध्ये देखील तसंच होत पण इतर ज्ञान बुद्धीला समजली की झालं असं जे इतर ज्ञानांच्या बाबत असतं त्याच्याऐवजी परमार्थ ज्ञान हे मुरावं लागतं. केवळ बुद्धीला समजून उपयोगी पडत नाही. समर्थ म्हणतात अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे तेथे तर्क संपर्क तोही नसाहे. एक वेळ अशी येते की त्यावेळेला बुद्धी ही तुम्हाला विसरावी लागते. तुम्हाला मन ही विसरावं लागतं. तुम्हाला इंद्रिय ही विसरावी लागतात. शरीर भाव नाहीसे होतात आणि मग उर्वरित राहणारा शुद्ध जाणीवेचा, ज्याला आत्मतत्व असं म्हणतात, स्वरूपाचा असा जो भाव असतो त्याला आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत अशा प्रकारची खात्री निर्माण होते. अशी स्वतःचीच ओळख पडते. समर्थांच्या भाषेत बहुता दिसा आपुली भेटी झाली, फार दिवसांनी आपण आपल्याला भेटलो असं त्याला वाटायला लागतं. हे झाल्यानंतर देखील ही गोष्ट ध्यानात घडते पण ध्यानात घडणारी गोष्ट व्यवहारात हातातून दूर गेल्यासारखी होते. साधकाला सुरुवातीला काही काळ, काही वर्ष, काही काळ याचा अर्थ. आणि मग ध्यानात जो विश्वास मिळालेला असतो तो विश्वास, ती अनुभूती, त्या अनुभूतीच्या विश्वासामध्ये त्याचे दिवसेंदिवस जायला सुरुवात होते. सुरुवातीला मधून अधून तो बोध आठवतो, मधून अधून विस्मरण होतो. बोध आठवण्याचा काळ वाढायला लागतो. जेव्हा जेव्हा बोध आठवण्याचा काळ असतो तेव्हा तो जणू जीवनमुक्तच असतो. तो मुक्तासारखा बोलत असतो, मुक्तासारखा राहत असतो. तो संसारात अत्यंत अलिप्त असतो, न डगमगणारा असतो, शांत असतो. नारदांनी म्हटलंय ना, यल्लब्ध्वा मुक्तो भवती, तृप्तो भवती, आत्मा रामो भवती, असं त्याचं होतं. आणि अबोधाचा जो काळ आहे तो कमीत कमी आणि बोधाचा काळ जास्तीत जास्त असं करता करता साधू वस्तू होऊन ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला, असं त्याचं होतं. असं त्याचं जेव्हा होतं तेव्हा त्याचं चालणं बोलणं ते ज्ञान आत्मविश्वासाने त्याच्या ठिकाणी राहत आहे असं सर्व जगताला समजतं. येशू ख्रिस्तांच्या गोष्टी वाचत होतो, त्यांनी नुसतं प्रेमाने पाहिलं, त्यांनी केवळ स्पर्श केला, ते केवळ बोलले आणि गावातून निघून गेले, तर फार मोठा परिणाम झाला. ज्यांच्या बाबत हे घडलं त्यांना ते देवदूतच वाटले, देवदूतच भासले. आणि असंच होतं. परमार्थाच्या साधनेविषयी देखील असंच होतं. पूर्वी स्वामी माधवनाथांनी सहजपणे सांगितलेले शब्द मात्र या ज्ञानाच्याही शेवटपर्यंत जाणं त्याच्याकरता आवश्यक आहे. इतर ज्ञान जे ज्ञानेश्वरी ऐकली की ज्ञानेश्वर महाराज होता येत नाही, ही अडचण आहे. इतर ज्ञान ऐकली आणि बुद्धी ठसली की लिहिणाऱ्याला जेवढं समजलं तेवढंच वाचणाऱ्याला समजलं, असं इतर ज्ञानांच्या बाबत होत. आता या क्षणाला आईन्स्टाईनचे सिद्धांत फार मोठी म्हणजे धाडसानी बोलतो, पण एखादा बुद्धिमान असेल आईन्स्टाईनचे सिद्धांत आईन्स्टाईनला समजले तेवढंच समजलं अशी व्यक्ती असू शकेल, काही कमी नाही. कारण इतर ज्ञानाची तीच महत आहे. पण या परमार्थ ज्ञानाच्या बाबत त्याच्या अनुभूतीचा संबंध असल्यामुळं हे नुसतं बुद्धीला समजून उपयोगी होत नाही. इथं केवळ श्रवणानी समजलं म्हणजे समजलं असं होत नाही. म्हणून तर गीता समजली तर श्रीकृष्ण होता येत नाही. समजली याचा अर्थ वाचली, शब्दज्ञान समजलं, प्रवचन करायला प्रवृत्त झाला, प्रवचन करता यायला लागली, म्हणून श्रीकृष्णाच्या ज्ञानापर्यंत पोहोचला असं म्हणता येत नाही. त्याच्यासाठी ते ज्ञान खरोखरच त्याच्या ठिकाणी मुरणं गरजेचं आहे. परमार्थातील साधनेविषयी देखील असेच होते ना. पूर्वी स्वामी माधवनाथांनी सहजपणे सांगितलेले शब्द आपल्याकडून घडणाऱ्या श्रवणामुळे आता जास्त स्पष्टपणे समजत आहेत, हे अगदी बरोबर आहे. स्वामीजींना नक्की काय सांगायचे आहे आणि आपल्याला नक्की कशी वाटचाल करायची आहे, कुठपर्यंत दूर पोहोचायचं आहे, हे आता अधिक स्वच्छपणे समजलं आहे. मी असं समजतो की तुमच्या हातात नकाशा पडलेला आहे, तुम्हाला आता नकाशा सापडलेला आहे. जाताना कुठून जायचं, कसं जायचं, हे आता तुम्हाला समजलेलं आहे. हे आता अधिक स्वच्छपणाने समजते आहे हा कॉन्फिडन्स असणे योग्य आहे का? नाही, योग्यच आहे. पण काय समजते आहे? तर कुठं जायचं हे अधिक चांगलं समजतं आहे. तुम्ही चाचपडणारे साधक कदाचित पाहिले नसतील. ते काही काळ नाम घेतात, ते नाम ही बदलणार असतं. कोणी म्हणतं की दिगंबरा दिगंबरा सर्वश्रेष्ठ मंत्र, कोणी सांगतं की रामकृष्ण हरी, कोणी सांगतं श्रीराम जय राम जय जय राम, कोणी सांगतं ओम नमः शिवाय. मग त्याच्याही जीवनामध्ये असे हे मंत्र सुरू होतात वेगवेगळे, पहिला सोडून दुसरा, दुसरा सोडून तिसरा. हा चाचपडणारा साधक. त्याच्याही पुढे जाऊन कोणी म्हणतं की नाम घेऊन काय होणार, ध्यान करायला पाहिजे, कसं करायचं माहित नाही, पण वाचून बसतो आहे. तीर्थयात्रा केल्या पाहिजेत, तीर्थयात्रेला जातो. साधू संत असे सहज का भेटतात त्यांचा शोध घ्यायला पाहिजे. असे किती साधक मला भेटले की ते साधू संतांना शोधत फिरत होते. ते गाणगापूरला गेले कोणीतरी संत भेटेल म्हणून. असं म्हणतात की तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी संत भेटी होते म्हणून ते गाणगापूरला गेले, ते आळंदीला गेले, ते पंढरपूरला गेले, ते नरसोबाच्या वाडीला गेले, ते अनेक ठिकाणं फिरले पण साधू संत कोणी भेटले नाहीत. हे चाचपडणारे साधक, रस्ता शोधत असताना चाचपडणारे साधक, चाचपडणारे प्रवासी तुम्ही कधी पाहिलेत? तुम्ही कधी चाचपडलाय? कित्येक मंडळी आपल्या घराकडे येण्याचा रस्ता दाखवण्यासाठी एक मुख्य रस्ता दाखवतात आणि एक वळण दाखवतात. यांचं घर पण इतकं सोपं नसतं, त्याच्या आधी बरीच वळणं असतात पण ती ते दाखवतच नाहीत. त्यामुळे पहिल्या वळणावर वळायचं का पुढच्या का त्याच्या पुढच्या आता कुठं वळायचं असं दाखवतात आणि असं दाखवतात की यांचं घर. अशा वेळेला तुम्ही कधी विचारत गेलायत? याला चाचपडणं असं म्हणतात. नकाशा हातात आला तरी चाचपडायला होतं, कारण नकाशा नीट दिलेला नसतो. म्हणून आता जे तुम्हाला समजत आहे तो उत्तम नकाशा तुमच्या हातात आलेला आहे. आता चालताना चाचपडण्याची काही आवश्यकता नाही, प्रवास करताना चाचपडण्याची काही आवश्यकता नाही. तुम्हाला आता माहितीये की या रस्त्याने जायचं आहे. आम्ही त्या याला पावसला जाताना कोकरूडच्या रस्त्यावरून एका ठिकाणी निश्चित असं घडतं की गाड्या चालवणारे सरळ जातात, तो रस्ता कोल्हापूरकडे जातो आणि वळून जाणारा रस्ता असतो तो मलकापूरकडे जातो. तिथं पाटीच नाही पण तिथल्या सगळ्या लोकांना माहितीये की वळून जायचं, पण बाहेरून आलेल्याला कसं कळणार? 10-20 किलोमीटर गेल्यावर मग समजतं जर विचारलं तर, नाहीतर फार पुढे जायला होतं. असं जसं व्हावं तसं आता तुमचं नाही. तुम्हाला आता समजलेलं आहे की आपल्याला कसं जायचं आहे आणि कोणत्या रस्त्याने जायचं आहे. तुम्ही येताय आणि श्रवण करताय. आपल्याला नक्की कशी वाटचाल करायची आहे, कुठपर्यंत दूर पोहोचायचं आहे हे आता अधिक स्वच्छपणे समजते आहे. हा कॉन्फिडन्स असणे योग्य आहे की नाही? निश्चितच योग्य आहे. आता तुम्हाला विचारावं लागतं नाम कसं घ्यायचं कोणाला. आणि तुम्ही एखाद्याला राम राम असं म्हणत असताना कधी ओम नमः शिवाय म्हटलात तर अपराधीपणाची भावना वाटते? नाही. आता तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही भासत. तुम्हाला ध्यान कसं करायचं हे विचारण्याची गरज भासते? तशी गरज भासण्यासाठी तुमचा स्वभाव अविश्वासी असणं गरजेचं आहे. जर तुमचा स्वभाव अविश्वासी असेल तर सद्गुरूंनी सांगितल्यानंतर देखील अनेक कोणाला तरी विचारावं. एखाद्याला यांच्यापेक्षाही दुसरा कोणी अजून शॉर्टकट सांगतो का ते बघू, दुसऱ्या एखाद्या सद्गुरूंना विचारू असं होतं. असं जर मला कोणी विचारलं तर मी म्हणतो जरूर. अगदी अनुग्रह घ्यायचा असेल तरी घ्या. रामकृष्ण असं म्हणत असे, रामकृष्णांकडे एक मुलगा यायचा, त्यांनी चौकशी केली तर त्यांना असं समजलं, सांगण्यात आलं की तो आता कलकत्त्यातल्याच अजून एका साधूंकडे जातो. रामकृष्ण म्हणाले मग परत इथं निश्चित येईल, परत निश्चित इथं आल्याखेरीज राहणार नाही. हा कॉन्फिडन्स आपल्याला असावा. तुम्ही हे जे प्रश्न विचारता आहात तर ते प्रश्न आता या साधनेतल्या अजून बारकाव्यांसंबंधी विचारता आहात. हे जे सत्संग होतात ते मात्र असा प्रश्न नाहीये की तुम्ही ज्या मार्गाने चाललेले आहात मला अद्यापपर्यंत कोणी विचारलेले नाहीये. तुम्ही ज्या मार्गाने चाललेले आहात त्या मार्गाने आपण जातो याची तुम्हाला खात्री आहे का असं मला कोणी विचारलेलं नाहीये. तुम्हालाही खात्री आहे याचा अर्थ तुम्ही श्रवण करता 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 अशी खात्री झालेली आहे की यांना यांच्या पाठोपाठ गेलं की होईल. मला एक साधू भेटले, साधू बर का, ते साधू मला असं म्हणत होते की मी आमच्या मठाचे जे प्रमुख आहेत किंवा आश्रमाचे प्रमुख आहेत त्यांना असं विचारलं की तुम्ही या पद्धतीने ध्यान करता किंवा साधना करता, ही साधना थेट रामकृष्णांसारखा तुम्हाला अनुभव आहे का. तर ते म्हणाले की बाबा मी फक्त करतोय आणि मला या आश्रमाची व्यवस्था पाहायला सांगितली म्हणून मी इथे आहे. ते म्हणाले मी ते विचारत नाहीये, या ही जी साधन आहे या साधनेने विवेकानंद आणि रामकृष्णांसारखा तुम्हाला अनुभव आलेला आहे का. ते म्हणाले की बहुतेक आपल्या प्रेसिडेंटना आणि व्हाईस प्रेसिडेंटना आलेला आहे. प्रेसिडेंटना तर विचारण्याची शक्यता नाही, व्हाईस प्रेसिडेंटना विचारलं. त्या साधकांनी, साधूंनी व्हाईस प्रेसिडेंटना विचारलं की ही साधना विवेकानंद आणि रामकृष्ण सांगत होते, ही ती साधना जी ज्याचा अनुग्रह मला झाला त्या अनुग्रहाने तुम्हाला ते लाभलेलं आहे ना. ते म्हणाले की आपल्या प्रेसिडेंटना लाभलेलं असावं. ते म्हणाले मी ते नाही विचारत आहे तुम्हाला लाभलेलं आहे ना असं विचारतोय. मी गंभीर गोष्ट सांगतोय, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या साधनेविषयीच खात्री निर्माण झालेली आहे. तुम्हाला रोज करून करून निश्चित काही एक मिळालेलं आहे. आणि हे तुम्हाला समजत आहे. आपण योग्य मार्गावरून चाललेले आहोत हे समजणं हा अहंकार नाही. आपण योग्य मार्गावरून चाललेले आहोत हा आत्मविश्वास गरजेचाच आहे. याच्यात अहंकाराचा प्रश्न येत नाही. कारण अहंकार आला की आजवर स्वामीजींनी दिलेले सर्व काही एका क्षणात कुठेतरी हरवून जाते हे जाणवते. मात्र तुम्ही जेव्हा इतर परमार्थियांना, इतर साधकांना, इतर गुरुबंधूंना कमी लेखाल, तुम्ही जेव्हा तुम्हाला जे समजले ते इतरांपेक्षा अधिक आहे असं समजाल, तर तो अहंकार असू शकतो. कारण तुम्हाला, मला तुमच्यापेक्षा जास्त समजलेलं असू शकेल, पण तुमच्यामध्ये परमात्मा आहे हे जर सद्गुरु सांगतायत तर मला किती समजले आणि तुम्हाला किती समजले याला काही अर्थ राहत नाही. ते अंतिम ज्ञान होणं आवश्यक आहे ना. त्यामुळं एका साधकांनी दुसऱ्या साधकाशी केलेली स्वतःची तुलना किंवा दोन साधकांमध्ये केलेली तुलना हे सद्गुरूंच्या अंतिम बोधाला छेद देणार आहे. जर सर्वम खल्विदम ब्रह्म या बोधाला तुम्ही पोचायचं आहे तर हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ, हा योग्य की तो योग्य. मी सुरुवातीला या प्रश्नांना फार तोंड दिलं की मी जे करतो आहे ते स्वामी माधवनाथांनी केलं असतं का, या प्रश्नांना मला खूप तोंड द्यायला लागलं. आणि ही परीक्षा कोण करत होते, कोणीतरीच करत होते. अशा वेळेला स्वामीजींनी सर्वांना मिळून एक परमात्मा पाहायला शिकवलेला आहे हे ते विसरत होते. या गोष्टी अहंकारात जमा होतात आणि या अहंकाराचा मात्र फार मोठा फटका साधकाला बसतो. साधनेविषयी आत्मविश्वास असणं ही चांगलीच गोष्ट आहे. मार्गाविषयी देखील आत्मविश्वास असणं ही चांगली गोष्ट आहे. स्वामीजी आत्मविश्वास आणि अहंकार याबाबत परमार्थातील सीमारेषा आम्ही कशी ओळखायची? अहंकार निंदा करतो, अहंकार तुलना करतो, अहंकार हा नकार असतो, अहंकारामध्ये निगेटिव्हिटी असते, अहंकारामध्ये श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्वाचा भाव असतो आणि आत्मविश्वासामध्ये यापैकी कशाचा भाव नसतो, काहीही नसतं. परवा मी कुठेतरी बिल गेट्स एक वचन असं वाचलं की तुम्ही करत असलेल्या कृतीबद्दल जेव्हा तुम्हाला स्पष्टीकरण तुम्ही देता त्याच्या योग्यतेबद्दल किंवा त्याच्या बरोबर किंवा चुकीबद्दल तेव्हा तुमचं मन संदेहानी भरलेलं आहे असं जाणा असं ते म्हणतात. कारण तुमच्या मनात संदेहच नसेल तर तुम्ही स्पष्टीकरण देण्याचीही काही गरज नाही. पण तुम्ही जर स्पष्टीकरण देत फिराल तर तुम्हालाच काहीतरी प्रॉब्लेम आहे असं नक्की समजावं असं ते म्हणतात. आत्मविश्वासामध्ये स्थिरता असते, आत्मविश्वासामध्ये शांतता असते, आत्मविश्वासामध्ये जे स्थैर्य असतं त्या स्थैर्यानी ही शांती आलेली असते. आत्मविश्वासामध्ये तुलना नसते. आत्मविश्वासानी आपण श्रेष्ठ की कनिष्ठ अशा प्रकारचा भाव मनामध्ये निर्माण होत नाही. आत्मविश्वास आणि अहंकार याबाबत परमार्थातील सीमारेषा कशी ओळखायची? अहंकार शिवाय अहंकाराचे अहंकाराकडे जाऊ नये यासाठी काय दक्षता घ्यायची? आत्मविश्वास हा अहंकाराकडे कधी जातो याबद्दल आताच मी म्हटलं की जेव्हा असं काही करण्याची बुद्धी इच्छा होते तेव्हा आत्मविश्वास आपली मर्यादा सोडून अहंकाराकडे चाललेला आहे असं समजायला हरकत नाही. पण जर केवळ श्रवणामुळे जास्तीत जास्त स्पष्टपणाने आपल्याला गोष्टी समजतायत तर हा आत्मविश्वास आहे. पण त्यावेळेला तुम्हाला कसं समजत नाहीये असं जर कोणी कोणाला सांगायला लागलं तर ते अहंकारात जमा होईल. परमार्थ हा आपल्या पुरताच असल्यामुळं जेव्हा जेव्हा आपण दुसऱ्याला सांगायला शिकवायला जाऊ तेव्हा तो आत्मविश्वासच असेल असं समजू नका. त्यांनी विचारल्यास एखाद वेळेला सांगायला काहीच हरकत नसते. पण न विचारता तर सांगणं हे अहंकारातच मोडतं. जाता जाता दिलेले उगीचं सल्ले, उगीचं तुच्छतापूर्वक काढलेले उद्गार हे अहंकाराचं द्योतक समजलं जात. असे आहे असे काही आपल्या बाबत घडते आहे असे जाणवले की आपोआपच आपण सद्गुरूंपासून त्यांच्याबद्दलच्या तरल भावापासून श्रद्धेपासून त्यांच्याविषयीच्या ईश्वरी भावापासून नकळत दूर जातो आहोत हे कळते. अगदी तसंच घडतं, तसंच होतं. माझा स्वतःचा अनुभव देखील याबाबत इथं लिहिलंय तसाच आहे. कधी कधी एक व्यक्ती म्हणून माझ्याही मनात असा तरतम भाव आला आणि स्वामीजींना नमस्कार मी करतो आहे करायला गेलो, तर तेव्हा स्वामीजींचं माझ्याकडे लक्षच नव्हतं असं मला अगदी प्रत्येक वेळेला समजलेलं आहे. अगदी मनात आलं मग योगायोग असेल, पण ते दुसऱ्याशी बोलतायत आणि ते बोलणं चाललंय म्हणून आपल्याशी बोलणंच घडत नाहीये, किंवा नुसतंच आपलं त्यांनी पाहिलं आणि न पाहिलं असं केलं, न पाहिलं असं केलं, नुसता डोक्यावर हात ठेवला, पण कुठून तरी आपला आपल्यालाच झटका बसल्यासारखं त्यांच्याकडून त्यांना ते समजलं असावं आणि म्हणून त्यांनी असं केलं असावं असं माझ्याबाबत अनेक वेळेला मला लक्षात आलं. आता जर व्यक्ती म्हणून तुम्ही मला विचाराल तर मला हे समजत नाही, हे मी तुम्हाला निश्चित सांगेन. जे स्वामीजींना समजत होतं तसं मला काही समजत नाही. म्हणून अशा प्रकारे तुम्ही नमस्कार करत असताना मी जर तुमच्याकडे पाहून हसलो नाही अथवा तुमच्या डोळ्यात पाहिलं नाही तर तो योगायोग समजावा, कारण या बोलण्याचा किंवा या उत्तराचा दुसराही अर्थ काही निघू शकेल तसं मात्र मला समजत नाही. माझ्याबाबत मला ही शक्ती नाही, पण स्वामीजींच्या ठिकाणी मला हे समजायचं की ज्या ज्या वेळेला असं काहीतरी घडायचं तेव्हा त्यांचं माझ्याकडे दुर्लक्ष ठरलेलं असायचं आणि एरवी मी नमस्कार करत असताना ते अक्षरशः कुरवाळायचे, सगळ्यांनाच कुरवाळायचे. आणि त्यामुळं कमालीची अस्वस्थता येते असं जे म्हटलेलं आहे तर ती मलाही आलेली आहे. मीही विचार करायचो आणि विचार करून काही ना काहीतरी सापडायचं आणि ते दूर सारण्याचा प्रयत्न करायचो. त्या अस्वस्थतेमुळे नित्याची साधना व्यवहार यामध्ये रस नाही असे वाटून निगेटिव्ह फील येत राहतो, हे मात्र नको. त्याच्याऐवजी आपलं काय काय चुकलं, हे लक्षात घेऊन ते परत न करणं, तसा भाव निर्माण होऊ न देणं जर आला असेल तर असं इतपत करावं. याच्यातून निगेटिव्ह फिलिंग येणं इतकं खाली जायचं कारण नाही, पण जरूर अंतर्मुख व्हावं व्हायला होतं हा माझा अनुभव आहे. आणि तशा प्रकारचा जो थोडी गची बाधा जर चुकून प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या तरी क्षेत्रात होण्याची शक्यता असते तेवढी दूर सारून आहे ती तू काही देवाचे अशा अशा प्रकारचा भाव धरण्याचा प्रयत्न करावा की जेणेकरून परत पुढच्या वेळेला स्वामीजींना नमस्कार करायला गेलं की त्यांचं प्रेमाने डोक्यावरून हात फिरवणं, पाठीवर थोपटणं, कुरवाळणं हे घडायचंच. पण हा जो एक क्रायटेरिया आहे, समजा परगावी राहणारी व्यक्ती आहे तर त्यांनी काय करावं, तो कधी स्वामीजींकडे येणार, कधी त्याच्या मनातले हे सगळे भाव आणि त्यामुळं त्याला आलेली अहंता आणि त्यामुळं आपल्याकडे सद्गुरूंचं होणारं दुर्लक्ष. अहंता आली की अजून एक गोष्ट घडते, ते म्हणजे नित्याची साधना नीट होत नाही. सद्गुरू असती हृदयात सत शिष्याते जागदित. तुम्हाला इथं पुण्यामध्ये इथल्या इथं सोय आहे, मला ते समजत नाही, पण स्वामीजींच्या वेळेला निश्चितच ती सोय होती. पण परगावच्या साधकांना देखील अशा प्रकारे जेव्हा आपली साधना डिस्टर्ब होते तेव्हा नीट होत नाही, तेव्हा केवळ साधना ही साधनेशी संबंधित नसून अशा प्रकारच्या अहंकारात्मक न्यूनगंड आणि श्रेष्ठता गंड दोन्हीही इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्सेस परिणाम आहेत. आत्मविश्वासाने असं काहीच होत नाही. तर तेव्हा तेव्हा आपलं काही ना काहीतरी दैनंदिन जीवनात अहंतापूर्ण देहबुद्धीशी अतिसंबंधित असं घडलेलं आहे असं परगावच्या साधकांनी जरूर जाणावं आणि त्या गोष्टी जीवनातून दूर केल्या की परत आपली साधना जाग्यावर येते, सद्गुरूंचं प्रेम आपल्यावर आहे ही भावना परत पक्की ठसते आणि सद्गुरूंचं प्रेमच आणि हे प्रेम आहे ही भावनाच परमार्थाच्या प्रगतीसाठी कारण ठरते. कृपया मार्गदर्शन करावे ही कळकळीची प्रार्थना. अशा प्रकारे फार चांगला प्रश्न होता. आपले हे सत्संग बंद झाले म्हणजे गुरुपौर्णिमेच्या पूजांच्या आधीचा जो सत्संग होता तेव्हा आपण गायन ठेवलं होतं, तेव्हा आलेला हा प्रश्न असल्यामुळं हा इतक्या दिवसांनी म्हणजे किती दिवसांनी आपण जमलो, 1.5 महिन्यांनी जवळपास 1.5 महिन्यांनी हा प्रश्न घ्यायची संधी मिळाली. हरिओम तत्सत. एक मिनिट भर आपण शांत डोळे मिटून बसू. बोला कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय.